असेल ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी.
बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडे
महेश.